पर्वतावर लग्नाला मंडळी आली, त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली. पार्वतीच्या गळ्यात शंकर, पार्वतीच्या गळ्यात शंकर वरमाला तो घाली. त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली, त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली. ब्रह्मदेव सरस्वती आले, विष्णू रमापती लग्नाला सर्व देवगण जमले आहेत. सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू आहे. जगाचा प्रतिपालक आणि आदिमाया शक्ती यांचा लग्न सोहळा आहे. निघे शिव शंभू नंदीवर बसून, बसे शेजारी पार्वती हासून, सारे वराडी आनंदी होऊन उभे राहिले अक्षता घेऊन. शिवशंभूच्या भाळावर चंद्र विराजमान आहे, पार्वतीच्या कपाळावर बाशिंग शोभतय, सनई चौघडा वाजतोय, गंधर्वाचं गायन वादन चाललंय. गंगाधराच्या लग्नाला हो, गंगाधराच्या लग्नाला हो, गर्दीत गर्दी झाली. त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली, त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली. चंद्र सारवण करी, मेघ राजा पाणी भरी, फुल पवन गोळा करी. त्रिखंडाचा उद्धार करता याच्या लग्नाचा हा विधी आहे. तिन्ही लोकांना निमंत्रण गेलं पाहिजे, तिन्ही लोकांना लग्न पत्रिका गेल्या पाहिजेत. मुनी नारद देई आमंत्रण, काम उपाध्यास करी गजानन, करी गंधर्व गायन वादन, रंभा मेनका नाचे आनंदून. मंडप सजलेला आहे बर का, जिकडे तिकडे लखलखाट झालाय. मंगलाष्टकांची चढाओढ सुरू झाली आहे आणि शिवशंभूच्या लग्नाची घटिका जवळ आली आहे. ऋषी मुनी हे म्हणती मंत्र, ऋषी मुनी हे म्हणती मंत्र मांडवाच्या खाली. त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली, त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली. घेऊन अलंकार ही लेऊन, उमा नवरी होऊन आली हळद लावून. नवरी नवरदेव हरकून गेल्यात, सर्व वराडी जमल्यात. दृष्ट लागेल की काय इतका हा जोडा सुंदर दिसतोय. देव शिव शंभू नटले नाना परी, कोर चंद्राची लेऊन फाळावरी, हाती त्रिशूळ डमरू डम डम करी, गुरु बृहस्पती अंतरपाट धरी. बोहल्यावर उभे असलेले नवरी नवरदेव एकमेकाकडे पाहून कसे गोड हसत्यात. शंभू देवाला पाहून तेव्हा, शंभू देवाला पाहून तेव्हा पार्वती हसली गाली. त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी आली, त्या कैलास पर्वतावर लग्नाला मंडळी. दक्ष राजा धनवान तिथ कशाची हो वाण, दैव राडाला मान करीत असे कन्यादान. दक्ष राजाने सर्व वराडाची व्यवस्था चोख ठेवली आहे. प्रत्येकाचा आपापल्या मानाप्रमाणे सन्मान करण्यात येत आहे. महादेवाला पाहून पार्वती भारावून गेली आहे आणि मग वराडानं काय केलंय, त्या पिंडीवर बेलदवना वाहून दिलं दोघांचं लगीन लावून. जम लावल्या नवरीच्या बाजून, नाव पार्वती घेतिया लाजून। महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, शंभू देवाचं नाव घेते तुमचा मान राखून। असं हरेंद्र लगीन करतो, असं हरेंद्र लगीन करतो शंभू। मंडळी